श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 54व्या श्लोकावरचं निरूपण काल पूर्ण झालं। अप्रतिम असा श्लोक सर्वेषु भूतेषु आणि ती जी अवस्था ब्रह्मभूत अवस्था किंवा ब्रह्मभाव योग्यता आणि त्यापासून निर्माण होणारी आत्मबोध प्रशस्ती किंवा आत्मबोध प्रसन्नता यावरचं व्याख्यान निरूपण आपण ऐकलं। आज 55वा श्लोक आपण सुरू करणार आहोत। आजच्या भागाला सुरुवात करूया। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। भक्त्या माभिजानाती यावान् यश्चास्मि तत्वताः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वतः जाणतो। अशा रीतीने मला तत्वतः जाणून यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो किंवा माझ्याशी एकरस होतो। आतापर्यंतचा 54व्या श्लोकापर्यंतचा भाग काय सांगत होता? आपल्याला हे दर्शवलं की कशा प्रकारे तो मुमुक्षू मोक्षाच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो। आता त्याच्या पुढच्या स्टेजेस, की नुसतं चालायला सुरुवात करून तर होणार नाही ना, तर मग तो कशाप्रकारे माझ्याशी एकरस होतो, माझ्यामध्ये समर्पित होतो, माझ्यात आणि त्याच्यामध्ये फरक राहत नाही, ही जी सहज ज्ञान भक्ती त्याला या मार्गाने चालायला शिकवते आणि मग तो तत्वतः मला जाणतो आणि त्यानंतर तो मला तो माझ्यामध्ये येऊन प्रवेश करतो। हा श्लोक खूप महत्त्वाचा श्लोक, याच्यावरील निरूपण जवळजवळ आपलं आठवडाभर चालणार आहे। तर हे सुद्धा शांतपणे हळूहळू हळूहळू ऐका आणि हे स्वतःच्या आचरणात बऱ्याच गोष्टी आणता येतात आपल्याला आणि हे व्यवस्थित समजून घेऊ। माऊलीच्या शब्दांमध्ये, माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या या ज्ञानामध्ये, या अमृतामध्ये आपण नाहून निघू। शांतपणे ऐका। या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे। जे उभहुनिया भूजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी। ते हे कल्पादी भक्तिमिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणोनी धनंजया उपदेशिली। ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परम भक्ती आपुली म्हणू। हे मज मिळतीये वेळी तया क्रमयोगिया फळी मग समस्तही निखळे म्याची भरे। तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती तये आवृत्तीसी बुडो निजाय। या ज्ञान भक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे तो भक्त केवळ मीच आहे हे तू ऐकलेले आहेस। कारण मागे 7व्या अध्यायामध्ये ज्ञानी हा माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून तुला सांगितले होते। कशाच्या योगाने म्हणतात माऊली? ज्ञान भक्तीच्या योगाने। ज्ञान भक्तीच्या योगाने जो भक्त माझ्याशी येऊन मिळालेला आहे, असा जो भक्त आहे तो वेगळा नाहीच, तो मीच आहे, त्याच्यात आणि माझ्यात कुठलाच भेद नाही। अर्जुना, ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली। कल्पाच्या सुरुवातीला भागवताच्या माध्यमातून ही मी ब्रह्मदेवाला सांगितली, आणि भागवत शब्दाचा अर्थसुद्धा हाच आहे बरं का। आपण आपल्या वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतो, भागवत भक्ती म्हणतो, किंवा भागवत धर्मसुद्धा म्हणतो, नाही का। भागवत म्हणण्याच्या मागचा हेतूच आहे की हे समसर्वेषु भूतेषु, याच्यामध्ये सर्वच सर्वच जण एक सारखे आहेत, कोणीच ऊच नाही, कोणीच नीच नाही, कोणीच थोर नाही, कोणीच लहान नाही, असे सर्व एक सारखे आहेत। सम सर्वेषु भूतेषु याची खरी प्रचिती असेल तर ती पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांमध्ये पाहायला मिळते। मग ती दिंडी माऊलीची असू देत की आणखी कोणाची, एखाद्या लहानशा खेड्यामधून निघणारी दिंडी असू देत किंवा ती मग ते आळंदीतून निघणारी दिंडी असू देत, त्या प्रत्येक दिंडीच्या माध्यमातून जो जल्लोष त्या कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशीला पाहायला मिळतो, संपूर्ण रस्त्यात पंढरपूरला पोचेपर्यंत जे जे काही प्रचितीस येतं ते सर्व सम सर्वेषु भूतेषु याचं प्रत्यक्ष उदाहरण असतं। आणि या भागवत धर्माच्या माध्यमातून जे वारकरी चालतात, हरिनामाचा गजर करत चालतात, ज्ञानोबा माऊलीचा गजर करत चालतात, पुंडलिका वरदेचा गजर करत चालतात, एकनाथी भागवताचा गजर करत चालतात, ते सगळे भागवत धर्मी प्रत्यक्षात सम सर्वेषु भूतेषु याचे जिवंत उदाहरण असतात। एकमेकाला लोटांगणी जातात, एकमेकांच्या पाया पडतात। ही जी उत्तम व्यवस्था या भागवत धर्माच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अस्तित्वात आली, त्यात या सर्वेषु भूतेषुची उत्तम व्याख्या झालेली आहे। आणि म्हणून कल्पाच्या आरंभी देव म्हणतात की ही कल्पाच्या आरंभी भागवताच्या माध्यमाने मी ब्रह्मदेवाला सांगितली। ज्ञानी हिलाच चौथी भक्ती म्हणतो, किंवा ज्ञानी हिला स्वसंवित्ती सुद्धा म्हणतो, स्वसंवित्ती। शैव हिला शक्ती म्हणतात, आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो। काय, जे ज्ञानी असतात त्याला स्वसंवित्ती म्हणतात, जे कट्टर शैव धर्म किंवा शैव संप्रदाय पाळणारे असतात तिलाच शक्ती, शिवशक्ती, शिवाला प्राप्त करून घेण्याची जी भक्ती आहे ती शक्ती आहे। आणि भागवत प्रेमी वारकरी यालाच श्रेष्ठ अशी श्रेष्ठ भक्ती म्हणतात किंवा चौथी भक्ती म्हणतात। ही भक्ती त्या मागे सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते। मागे सांगितल्याप्रमाणे क्रमाक्रमाने तो इथपर्यंत येऊन पोचतो। मागील 5-6-7 श्लोकांमध्ये आपण हा क्रम पाहिला, त्याच्या आधी सांख्य योगाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या स्टेप्स कशा असतात ती बघितलं, त्याची अंतकरण आणि बुद्धी आणि मन यांच्यामध्ये प्रोसेसिंग कशी होते ते सुद्धा आपण पाहिली, आणि क्रमाक्रमाने हे कसं फलद्रूप होत जाते, फार हळूहारपणे रेखाटण्याचा प्रयत्न केला होता। ते हे सगळं माऊलीच्या शब्दांना खूप चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, आणि आपण बघितला की तो क्रम कसा असतो आणि माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी हे सगळं कसं फलद्रूप होते। मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते, हे विश्व वेगळं आणि मी वेगळं असं पाहतच नाही, तो स्वतः तिथे उरलेलाच नसतो, कारण त्यांनी आपलं संपूर्ण अस्तित्व त्या परमात्माच्या चरणी एक रूप करून टाकलं असतं। आणि म्हणून त्या उच्च स्थितीला जाऊन माऊलींनी म्हटलं होतं की हे विश्वची माझे घर, कारण जिथे माझं म्हणण्यासारखं काही उरलंच नाही, मग जे संपूर्ण विश्व आहे तेच माझं आहे, किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. किती सुंदर अभंग आहे माऊलीचा. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहे रापुलिया. तर हे आहे अवघाची संसार सुखाचा करीन. एकट्याचा माझ्या पुरता नाही, माझ्या परिवाराचा नाही, माझ्या भाऊबंधांचा नाही, तर अवघ्यांचा अवघाच संसार. हे विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर. स्थिर आहे बरं का मती, सुद्धा ती स्थिर आहे. नुसतं एक दिवस म्हणून होत नाही. वसुधैव कुटुंबकम हे वाक्य एकदा लिहिलं, एक वर्ष वाचलं, नंतर पुसून टाकलं तसं नाही. हे वसुधैव कुटुंबकम याची जी उच्च अवस्था आहे ते आहे हे विश्वची माझे घर आणि ऐशी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला. अरे हे तर जाऊ द्या, विश्वची माझे घर तर जाऊ द्या. किंबहुना चराचर आपण झाला, जितकं काही चर आणि अचर आहे तो स्वतःच झालेला असतो. म्हणून त्याला ही अनुभूती येते की हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून राहिलेलं आहे. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते. वैराग्य उरत नाही म्हणून तिथे विवेकही उरत नाही. वैराग्यही पुसून टाकण्याचे विवेकही पुसून टाकण्यात येतो. बंध मोक्षासह आटतो. जितके काही बंध पडणार होते कर्माचे असू द्या किंवा इंद्रियांचे, तर ते मोक्षासहित मोक्षही नको, मोक्षासह आटतो. आणि वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते. वारंवार चिंतन त्या परमात्म्याचे झाल्यामुळे ती सगळी वृत्ती वारंवार चिंतनासहित बुडून जाते. अशी ही उच्च अवस्था असते. माधवराव देशपांडे म्हणून एक फार जवळचे भक्त होते शिर्डीच्या साईबाबांचे. मागे बहुतेक हा किस्सा आपला सांगून झाला असेल, कारण फारच हृदय द्रावक किस्सा आहे हा. ते खूप जवळ होते, त्यांची खूप सलगी होती साईबाबांसोबत. अरे तुरे एकेरी भाषा वापरायची, त्यांनाच ती मुभा होती, इतरांची हिंमत नव्हती. तर एकदा जेवण झाल्यानंतर हात धुताना साईबाबांनी सहज त्यांचा गालगुच्छा घेतला. तर हे त्यांच्यावर रागवले माधवराव की देवा कशाला सलगी करतोस, कशाला आम्हाला नादी लावतोस, तुझं हे काही नको आम्हाला. साईब म्हणाले अरे तू माझ्या जवळच आहे, तुला मी मोक्ष देईल. तेव्हा माधवराव देशपांडे त्यांना आनंद अश्रू डोळ्यात येऊन आनंदयुक्त अंतकरणे म्हटलं होतं देवा तुझं आम्हाला काहीही नको, फक्त तुझं नाव आम्हाला पाहिजे. तू दिलेला मोक्षसुद्धा मला नको बरं का, मला तुझ्या मोक्षाशी काही देणं नाही, मला फक्त तुझ्यासोबत ठेव, तुझ्यात मला विलीन करून घे, वैराग्यासहित माझा विवेक नष्ट कर आणि मला मोक्षाची वाट तर दाखवूच नको. म्हणून अशा प्रकारे तुझं नाव फक्त माझ्या होटावर राहू दे आणि तुझ्या चरणामध्ये मला विलीन करून टाक. केवढी ही मोठी थोर गोष्ट होती, तीच आता या ओवीच्या माध्यमातून इथे आली. काय ओवी आहे ती? तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी. हा मोक्षाचा बंधसुद्धा नको, वैराग्य विवेक सगळा नष्ट व्हावे. वृत्ती तये आवृत्तीशी बुडवून जाय. अशी वृत्ती आपल्या वारंवार चिंतनामध्ये बुडून जावी देवा, मला इतकंच ते. घेऊनी अल्पणाते परत्वहारपे जेथे गिळूनी चारी भूते आकाश जैसे तया परी थडथांद साध्य साधना तित शुद्ध ते मी होनी एकवद भोगितो माते घडोनी सिंधुचियांगा सिंधुवरी तड़पे गंगा तैसा पाडू तया भोगा वधारिजो कारिसयासी आरिसा उटूनी दाविलिया जैसा देखणातिशयो तैसा भोगणाती चेईलिया स्वप्ननाशी आपली ऐक्यची दिसे ते दुजे नवीन जैसे भोगी जे का। प्रलय काळच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडीलपणा आणि पलीकडीलपणा हा सर्व नाहीसा होतो। अलीकडील आणि पलीकडील काठावर अगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जी मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला हळूहळू ऐक्याने भोगतो, म्हणजे अलीकडचा तट पलीकडचा तट आणि मधला भाग, ऐल तीर पैल तीर आणि मधला पाणीच पाणी, हे सर्व तो स्वतःच होऊन जातो। समुद्राच्या अंगाला मिळून गेल्यानंतर गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते, जी मंडळी गेली असेल तिथे गंगासागरला वगैरे, ज्या ठिकाणी म्हणजे आता ती 200-250 वेगवेगळे प्रवाह आहेत त्यांच्या माध्यमातून गंगा समुद्राला मिळते, किंवा कोणतीही नदी समुद्राला मिळताना अनेक त्याचे प्रवाह असतात, ती जेव्हा मिळते तेव्हा येणारं पाणी हे थोडंसं टर्बिट असते, थोडंसं डर्टी असते, किंवा त्याला असा मातीचा रंग असतो, पण जेव्हा ते समुद्राला मिळते तर मिळताना थोडा वेळपर्यंत आपल्याला दिसते की हे पाणी इथे आहे। समुद्राचं जाऊ द्या, जर आपण बद्री केदारेश्वरला जात असू आणि हरिद्वारच्या पुढे जेव्हा आपण निघतो तेव्हा ते जे निरनिराळ्या ठिकाणी 2 नद्या 3 नद्या एकत्र मिळतात, मंदाकिनी आणि त्या निरनिराळ्या नद्यांना भेटतात, तर त्या ठिकाणी आपल्याला ते दिसते की दोन्ही नद्या निरनिराळ्या रंगाचं पाणी घेऊन येत आहेत, आणि ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक तिसरी नदी किंवा मुख्य नदी पूर्ण पाण्याला घेऊन पुढे जात असते, तर ते स्पष्ट दिसून येते। तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे। अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून जर दाखवला तर मग ते तेथे दृष्टपणाचा भर असतो, म्हणजे पाहणारा आणि पाहिले जाणारे ही दोघे द्रष्टेच असतात, आणि आरशात आरसा आरशात आरसा हजारो आरसे दिसू लागतात, म्हणून त्या ऐक्य भोगामध्ये दृष्टेपणाचाच भर असतो, आणि जागे झाल्यामुळे स्वप्न हे नाश पावते आणि आपला एकपणाच आपल्या अनुभवाला येतो। तो जागृतीचा एकपणा जैसा द्वैताशिवाय अनुभवाला जातो, तिथे द्वैत नसेल तरच हा अनुभव येऊ शकतो, आणि जर ड्युअलिटी असेल, द्वैत असेल, द्वंद्व असेल, कन्फ्युजन असेल तर ही आपल्याला अनुभवता येत नाही। तो ची जालिया भोगू तयाचा न घडे हा भाव जयाचा, तिही बोले केवी बोलाचा उच्चारू कीजे, तयाचा नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी, की व्योमालागी मांडवी उभिली तिही, हा गा राजन्यत्व नवतांगी रावो रायपण काय भोगी, कांधारूहन आलिंगी दिन कराते, आणि आकाश जे नभे तयाकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे। अर्जुना हे राहू दे, आरशामध्ये पाहणाऱ्यापुढून आरसा काढून नेला, मग प्रतिबिंबाचे दिसणेही गेले, तर ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते, जोपर्यंत एखादी स्त्री एखाद्या लग्नात जाण्यासाठी तयार होत असते, तर जोपर्यंत ते आरशासमोर असते तेव्हा व्यवस्थित ती आपली वेशभूषा सगळा शृंगार व्यवस्थित पाहून घेते, आणि नंतर त्या आरशापासून निघाल्यानंतर सुद्धा तिच्या दृष्टीमध्ये ते सगळं असते की आरशामध्ये शेवटी पाहताना अशी दिसत होती, मग तिचे कपडे तिला ठाऊक असतात, कुठे साडीला पिन टोचलेली आहे, कुठे काय केलेलं आहे, हे सगळं तिचं तिला ठाऊक असते, तर आरशातून प्रतिबिंब निघालं म्हणून ती काही विसरली का? तर ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगले जाते आणि ते मनातल्या मनात तिला माहीत असते की माझ्या या साडीवर हे मॅचिंग ब्लाऊज आहे की नाही, इथला पदर तिथ्याशी मॅच होतो की नाही, जरी काठी सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून ती बाई पूर्ण सौंदर्य युक्त होऊन त्या लग्नामध्ये जात असते आणि या सर्व गोष्टींवर तिचं पूर्ण लक्ष असते. तशा प्रकारे त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दांनी शब्दांचा उच्चार कसा केला जातो याचा विचार करावा. म्हणजे शब्दांनीच शब्दांची स्तुती किंवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे. कारण कोणाची स्तुती करायची असेल तर आपण शब्दच वापरतो आणि कोणाची निंदा करायची असेल तर फटकळ शब्दच वापरतो. तर शब्दांनी शब्दांची स्तुती झाली, शब्दांनी शब्दाची निंदा झाली. ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे त्यांच्या गावामध्ये दिव्याकडून सूर्यप्रकाशाला जात असेल तर नाकळे, अथवा त्यांनी आकाशाला आत घेण्याकरता मांडव उभारला आहे की काय असे कळत नाही. राजेपणा अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकतो का? राजेपणा अंगी असेल तरच त्याला राजासारखं वाटते ना. खोटं खोटं नाटकापुरतं तो करू शकेल, पण एखाद्या भिकाऱ्याला वाटू शकते का मी राजा आहे? किंवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ असा विचार करू शकतो का? आणि जे आकाश नाही त्याला आकाश काय आहे हे कसे कळेल? जो आकाश असेल त्यालाच आकाश कळू शकेल. अथवा गुंजांचा अलंकार रत्नाच्या अलंकारासारखा रत्नाच्या अलंकारात शोभेल का? गुंजा ज्या असतात लाल रंगाच्या छोट्या छोट्या गुंजा असतात, आजकाल आढळत नाहीत, पूर्वी खूप असायच्या, तर त्या गुंजांचा जर आपण अलंकार केला तर तो सोन्यासारखा होऊ शकेल का? चला असो, हे सुंदर निरूपण आपण उद्याच्या भागात कंटिन्यू करूया. आणि आज या 18व्या अध्यायातील 55व्या श्लोकाचा हा पहिला भाग आज आपण इथे थांबवत आहोत. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.